93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. कपूर अँड सन्स नावाचा सिनेमा रिलीज होतोय ज्यामध्ये आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान आहेत. फवादशी रेड एफ एमची टीम जेव्हा बोलली तेव्हा त्याला नेमका पिक्चर काय आहे असं विचारल्यावर त्यानं उडवाउडवीची किंवा रात्र फार अशी वेग उत्तर दिली आणि म्हणून तोच प्रश्न पुन्हा विचारला, अरे काय नेमका हा पिक्चर.
I always feel ki yaar main I'll give the plot away, so I'll just try to keep it as short possible. It's about these 5, 6, 7 characters, how they come together. Some new entrants in the family who come later, join the family, and how they come together, how they've had differences over the years, and how they are able to overcome those differences and bond. In short, it is that, but it is done so beautifully, itni khoobsurti se kiya, itna real tarike se kiya, ki I am dead sure that you guys are going to fall in love.
पुन्हा वेग उत्तर. मला वाटतंय पुढे जाऊन फवाद खानला पाकिस्तानी राजकारणात खूप चांगला चान्स मिळेल, कारण हेच लागतं ना राजकारणात, काहीतरी वेग आपलं उत्तर द्यायचं. मोर विथ द कास्ट अँड क्रू ऑफ कपूर अँड सन्स इन जस्ट अ बिट. मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट अ बिट.
मिट्टी दी खुशबू
93.5 रेड एफ एम बजाते रहो.